देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम, ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले श्रीराम, देव सख्यत्वे राहे आपणासी ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी ती पडसादे श्रीराम, आपण सतानन्य भावे देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे श्रीराम, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणो न हे अवघे जाण आपणाची पासी श्रीराम, आपुल्या मना सारिखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम, मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य श्रीराम, ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नये श्रीराम, सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा श्रीराम, देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे श्रीराम, नौनी ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी श्रीराम, आपुल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नभेतकी लक्षणे सख्य भक्तीची श्रीराम, देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की श्रीराम, देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम, पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायेसी, माता वधी बाळकासी विपत्ती काळी श्रीराम, देवे भक्त कोण वधिला कधी देखिला नाईकिला शरणागतांस देव जाला वज्रपंजरू श्रीराम देवभक्तांचा कैवारी देव पतितांसी तारी देव होये साकारी अनाथांचा श्रीराम देवानाथांचा कैपक्षी नाना संकटांपासून रक्षी धाविन्नलांतर साक्षी गजेंद्रा कारणे श्रीराम देव कृपेचा सागरू देव करुणेचा जलधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीव लगे अवघी पिसुणे कामान येती श्रीराम सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना देव कदा पालटेना शरणागतांसी श्रीराम म्हणोनी सख्य देवासी करावे हितगुज तयासी सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ति निरूपणनाम समास आठवा श्रीराम समरथ श्रीराम जय जय रघुवीर समरथ
आत्मनिवेदन म्हणजे नदी प्रत्यक्ष सागरात विलीन होणं होय सागरात विलीन झालेली नदी नंतर वेगळी दाखवता येत नाही तसं ज्यानं भगवंताला जाणलं तो भगवंतापेक्षा वेगळा राहूच शकत नाही भगवंतापेक्षा स्वतःचं वेगळं अस्तित्व शिल्लक न राहणं म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात गाईबरोबर वासरू आपोआप येतं आईबरोबर तान्हमूल आपोआप येतं त्याप्रमाणे भक्तीबरोबर ज्ञान हे आपोआपच येतं आत्मनिवेदन म्हणजे भक्तीतून जन्मलेलं ज्ञान होय भगवंताच्या दिव्य मंगल मधुर मूर्तीचं लीलांचं कथांचं आणि नामाचं श्रवण कीर्तन स्मरण करीत गेल्यानं मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरतं ज्या प्रमाणात मनाच्या तदाकारतेची खोली वाढते त्या प्रमाणात भगवंताचं अधिक ज्ञान होतं म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे भगवंत परमानंद रूप आहेत त्यांच्या चिंतनात तल्लीन होऊन भक्त स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यावेळी तो स्वानंद सागरात विहार करू लागतो हा स्वानंदानुभव हे आत्मनिवेदन भक्तीचं चरमफल होय आत्मनिवेदन भक्तीचं महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात आपण मिथ्या साच देव देव भक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती।
श्रीराम समरथ श्रीराम,
मागा जाले निरूपण, आठवे भक्तीचे लक्षण,
आता एका सावधान भक्ती नवमी श्रीराम,
नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे,
तेही सांगिजेल स्वभावे प्राञ्जळ करूनी श्रीराम,
ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण,
करावे तत्व विवरण म्हणिजे कळे श्रीराम,
मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे,
हे अवघेची जाणावे विलक्षण श्रीराम,
लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो न अज्ञान,
भक्त असो न विभक्तपण, ते हे ऐसे श्रीराम,
भक्त म्हणिजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणिजे भक्त नव्हे,
चारे विण काहीच नव्हे समाधान श्रीराम,
तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा,
आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी श्रीराम,
मी कोणायसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा,
विचार करिता उघडा आपण नाही श्रीराम,
तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे,
आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची जाले श्रीराम,
तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे,
प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा श्रीराम,
एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू,
तिसरा पण कैचा चोरू आणिला मधे श्रीराम,
ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह हंता,
परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे श्रीराम,
पाहता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना,
विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली श्रीराम,
तत्वे साक्षत्वे ओसरती साक्षत्व नुरे आत्म प्रचेते,
आत्मा असे आदियंते आपण कैचा श्रीराम,
आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन,
तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे श्रीराम,
सोहम हंसा हे उत्तर
याचे पहावे अर्थांतर, पहातात्मयाचा विचार आपण कैचा श्रीराम। आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य, अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे श्रीराम। आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा श्रीराम। आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैता श्रीराम। त्वं पद तत्पद असी पद निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तु ठाईंची अभेद आपण कैता श्रीराम। निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैता श्रीराम। आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवे जाणती श्रीराम। या नावात्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरूपिले श्रीराम। पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी श्रीराम। नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे श्रीराम। ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविदे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्ती सकल्पांते चळण नाही श्रीराम। तिही मुक्ती साहे चळण सायोज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण सायोज्य मुक्ती चळेना श्रीराम। अवघिया चत्वार मुक्ती वेद शास्त्रे बोलते, मध्ये तीन नासती चौथी ते अविनाश श्रीराम। पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती श्रीराम। ऐसिया चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावते, हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समास नववा, श्रीराम समर्थ श्रीराम। वेदांत समतेचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला। महानुभाव संत जने अनुभव चाखेला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला। जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा। जय जय दास बोधा नवविधा भक्ति पंथे, राम रूप अनुभवी चातुर्य निधि मोठा, माया चक्र उगवे हरि हर हृदयींचे विह प्रगट दावे। बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवे, जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा। जय जय दास बोधा वीसही दशकींचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरीता स्वये ब्रह्माची होये। अपार पुण्य गाठे तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदये। जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा। जय जय दास बोधा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे। हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा। कल्याण करी राम राया, देव राया कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले। तुझा तुची सावरी दयाळा, तुझा तुची सावरी दयाळा। कल्याण करी राम राया, करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे मुरी दयाळा आता न दिसे मुरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया देव राया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया देव राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया देव राया कल्याण करी राम राया देव राया कल्याण करी राम राया जय जय रघुवीर समर्थ